यशया अध्याय 7। उज्जिया राजा मरण पावला, त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले। त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते। त्याच्या भोवताली सराफिम उभे होते। त्या प्रत्येकाला सहा सहा पंख होते। दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे। ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय। घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हलले व मंदिर धुराने भरले। तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले। मग एक सराफ दूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला। तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे। तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठवू। तो म्हणाला, जा, या लोकास सांग की ऐकत रहा पण समजू नका, पाहत रहा पण जाणू नका। ह्या लोकांनी डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून व मनाने समजून मजकडे वळून सुधारू नये म्हणून त्यांचे हृदय जड कर, त्यांचे कान बधिर कर व त्यांचे डोळे चिपडे कर। मी म्हणालो, हे प्रभू, असे कोठवर? तो म्हणाला, नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैरान होईल, परमेश्वर लोकास दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील तोवर। त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हावयाचा। तरी एला व अल्लोन ही झाडे तोडिल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुडखा राहतो, त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील।